नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्रीय सुरक्षा संबंधित घडणुकांचे फाटभुयेर राष्ट्रीय तयारी आणि आंतर मंत्रालयीन समन्वयाचेर नियाळ घेवपा खातीर आयज सरकाराच्या वेगवेगळ्या मंत्रालया आणि खात्यांच्या सचिवा वांगडा उचेल्या पावण्यावेली बसका घेतली। हे बसकेत प्रधानमंत्री मोदी हांणी कार्यकारी सातत्य आणि संस्थांची लवचिकता तिगोवन दवरपा खातीर मंत्रालय आणि संस्थांमदी समन्वयाच्या गरजेचेर भर दिलो। तशेच सध्याच्या परिस्थितीक तोंड दिवपा खातीर मंत्रालयांनी तयार केल्ल्या नियोजनाचो आणि तयारीचो नियाळ घेतलो। हे बसकेत नागरी संरक्षण व्यवस्था घटमूट करप, चुकीची माहिती आणि फटीची माहिती आडोवपाचे यत्न करप, मुळाव्या साधन सुविधांची सुरक्षितताय सुनिश्चित करप अशा वेगवेगळ्या विषयांचेर चर्चा झाली। प्रधानमंत्र्यांनी आपत्कालीन प्रतिसाद तयारी आणि अंतर्गत संचारण प्रोटोकॉलाचेर खासा लक्ष केंद्रित करून गरजेच्या यंत्रणांची सुचारू कार्यपद्धत सुनिश्चित करपाचे निर्देश सचिवांक दिल्यात। देश संवेदनशील काळातल्यान वता त्यांना सातत्यान सादूरताय बाळगून संस्थांनी समन्वय आणि स्पष्ट संवाद साधचो असो उलो प्रधानमंत्र्यांनी मानलो। ऑपरेशन सिंदूराचे फाटभुयेर केंद्र सरकारान आयज नवी दिल्लीच्या संसदेत सगळ्या पक्ष फुडाऱ्या वांगडा बसका घेतली। हे बसके वेळार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी ऑपरेशन सिंदूर विशीं भारताची भूमिका स्पष्ट केली। बसकेत सगळ्या राजकीय पक्षांच्या फुडाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरची तोखणाय केली आणि भारतीय सशस्त्र दळाच्या दहशतवादा आड कारवायेक एकमतान तेको दिला असे संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांणी सांगले। हे बसकेत केंद्रीय घरमंत्री अमित शाह, विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, राज्यसभेचे विरोधी पक्ष फुडारी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी, तसेच समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, जनता दल युनायटेड आणि हेर पक्ष फुडारी हजर आशिल्ले। मजगती ऑपरेशन सिंदूर खाला 9 आतंकवादी सुवातो नष्ट जाऊन चढ आतंकवाद्यांक मरण आयले असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला। आयज नवी दिल्लीत जाल्ल्या राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेत ते उलयताले। देशाच्या सशस्त्र दळांनी दाखयल्या धैर्य आणि शौर्याची ताणी तोखणाय केली। शेतकऱ्यांक आरविल्ले तंत्रज्ञान आणि नव्या बियांच्या जातीविषयी जागृताय करपा खातीर 29 मे सावन 12 जून मेरेन देशभरात विकसित कृषी संकल्प अभियान चालीक लायतले असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले। नवी दिल्लीत जाल्ल्या राष्ट्रीय कृषी खरीप मोहीम 2025 या कृषी परिषदेत ताणी मार्गदर्शन केले। ह्या मोहिमेखाला देशातल्या 700 जिल्ह्यातल्या सुमार 1.5 कोटी शेतकऱ्यां मेरेन पावोवपाचे यत्न जातले। ते खातीर केंद्र सरकार राज्यांच्या सहकार्यान शेतीशास्त्रज्ञ, अधिकारी आणि प्रगतीशील शेतकऱ्यांसयत हेर 2000 पंगड तयार करतले असे ताणी सांगले। सगळ्या मुखेल पिकांची उत्पादकता आणि उत्पादन वाढोवपा खातीर शेती सेवा सुधारपाचेर ताणी भर दिलो। भारत संसारातलो तिसरो व्हड वाहन उत्पादक देश आसा असे केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले। नवी दिल्लीत जाल्ल्या 4थ्या आंतरराष्ट्रीय BBB शिखर परिषदेत जैव ऊर्जा मोल साखळी प्रदर्शनात ताणी उलोवप केले। देशातलो मोटार उद्देग सातत्यान वाढत आसा हाचेर ताणी ह्या वेळार भर दिलो। पाकिस्तानान काल राती सावन उत्तर आणि अस्तंत भारतातल्या जायत्या लष्करी सुवातांचेर द्रोण आणि क्षेपणास्त्राचे उपयोग करून हल्लो करपाचो यत्न केलो। जम्मू काश्मीरातल्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, मेधार, राजौरी वाठारात पाकिस्तानान नियंत्रण रेशेचेर फारपेटाची तीव्रताय वाढयल्या असे संरक्षण मंत्रालयान म्हळा। ह्या फारपेटात 13 जणांक मरण आयले जाल्यार 59 जण जखमी जाल्यात। इतले मजगती प्रत्युत्तरा दाखल आयज भारतीय सशस्त्र दळान पाकिस्तानातल्या जायत्या सुवातींनी हवाई संरक्षण रडार प्रणालीक लक्ष केले आणि राहुलातली हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयान दिल्या। तसेच भारतातल्या लष्करी सुवातेचेर जावपी खंयच्याय हल्ल्याक फाव ती जाप मेळटली असे संरक्षण मंत्रालयान म्हळा। अमृतसरातल्या लष्करी तळाचेर जाल्ल्या हल्ल्याविशी फटीची खबर आणि व्हिडिओ पाकिस्तान पातळयता, पूण हो व्हिडिओ 2024 वर्सा रान उज्याचो आसा। तसेच पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्माचेर भारतीय ड्रोन उडयल्ल्याचो फोटो शेअर करून केल्ले दावे सरकारान न्हयकारल्यात। पत्र आणि सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी युनिटान प्रसारित जावपी फोटो हो 2022 वर्सा युक्रेन रशिया संघर्षाचो आशिल्ल्याची पुष्टी केला। देखून नागरिकांनी सोशल मीडियाचेर प्रसारित जावपी माहितीविषयी सरकारी संकेतथळावेल्यान खात्री करचे असे आवाहन केला। भारतीय हवामान खात्यान फुडले 5 दीस वायव्य ईशान्य आणि मध्य भारतात गडगड आणि जोगलासयत पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। तसेच ओडिशा, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरळ आणि माहेत उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता IMD उक्तायल्या। IPL T20 क्रिकेट सर्तीत आज सांजे 7:30 वराचेर हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळेतल्या क्रिकेट मैदानार पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स पंगडा मजगती खेळ जातलो। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.